नमस्कार रसिक हो, कार्यक्रम सुरू होतो आहे बलसागर भारत हो, आणि मी रश्मी महामरे आपलं स्वागत करते. मंडळी, मुलं ही देशाची संपत्ती आहे असं आपण मानतो, आणि त्यामुळेच त्यांचं संगोपन आणि रक्षण करणं ही आपलीच जबाबदारी आहे. त्यांना वाढवताना ती सुसंस्कारित होतील, सुजाण नागरिक बनतील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यात घराघरातील संस्कारा इतकेच शालेय संस्कार आणि आजूबाजूची परिस्थिती देखील कारणीभूत असते. आज महानगरात, शहरात काय किंवा गावात काय, आई वडील जेव्हा कामासाठी ऑफिसनिमित्त बाहेर पडतात तेव्हा चिमुरड्यांच्या काळजीनी ते ग्रासलेले असतात. ती शाळेत व्यवस्थित असतील ना, स्कूल बसमध्ये सुरक्षित आहेत ना, पाळणाघरात त्यांचा नीट सांभाळ होतोय ना, किंवा घरात एकटी राहणारी मुलं सुरक्षित असतील ना. गावातील पालक कदाचित आपल्याबरोबर मुलांना घेऊन जाऊ शकतात, पण कामावरही सुरक्षिततेचे प्रश्न असतातच. मग मुलांना कसं सुजाण बनवायचं, शेजाऱ्यांची काही मदत होऊ शकते का, जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून तज्ज्ञ व्यक्तीकडून. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि सध्याचे महाराष्ट्राचे प्रशासकीय न्यायाधिकरणाचे सदस्य प्रवीण दीक्षित सर. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे.
नमस्कार
सर. मुलं आजकाल अगदी 1.5-2 वर्षाची झाली की शाळेत जातात, आणि मग तिथूनच त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होतात. मग इतक्या छोट्या मुलांच्या सुरक्षिततेसंबंधी कसा विचार करायला हवा?
एकतर असं आहे की आता आपण सांगितलं त्याप्रमाणे मुलं ही जशी देशाची संपत्ती आहे, तर त्याच्यापेक्षाही जास्ती म्हणजे देशापेक्षाही आधी ती आपली स्वतःची संपत्ती आहे.
खरंय.
आपली जी काही आपण पैसे मिळवतो, जे काही आपण पैसे इन्व्हेस्ट करतो, ते शेवटी कशासाठी, तर आपल्या मुलांचं चांगलं भवितव्य व्हावं आणि त्यांनी उज्ज्वल असा आपल्या आयुष्यामध्ये पराक्रम करावा अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये सर्वप्रथम आईवडील ही अत्यंत महत्त्वाचा त्याचा दुवा आहे. आता हे खरं आहे की अनेक लहान लहान मुलं ही अगदी आपण आत्ता म्हणलात त्याप्रमाणे कदाचित 2 वर्ष, कदाचित 2.5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही आधी ही शाळेमध्ये पाठवली जातात, काही त्याच्यात पाळणाघरामध्ये ठेवली जातात. ह्या सगळ्या याच्यामध्ये मी असं म्हणेन की एकतर केवळ आपल्या जवळ आहे किंवा ओळखीचं आहे म्हणून त्या ठिकाणी त्या मुलाला पाठवणं हे कितपत योग्य आहे याचा प्रत्येक पालकांनी सखोल विचार करायला पाहिजे.
अच्छा.
कारण ह्याच्यात कसं आहे की जरी पाळणाघर असेल किंवा जरी अगदी लहान मुलांची शिशुशाळा किंवा आपण ज्याला नावं वेगवेगळी देत असू, कदाचित लोअर के जी म्हणत असू, काही इतर ठिकाणी अन्य नावं असेल, तर ह्या ठिकाणी देखील सुरक्षेच्यासाठी म्हणून शासनातर्फे किंवा संबंधित विभागातर्फे वेळोवेळी सूचना दिलेल्या असतात. आता अगदी जरी पाळणाघर असेल तर तिथे पाळणाघरामध्ये प्रशिक्षित अशा दाई आहेत ना, त्या ठिकाणी असणारे जे कोणी नेमलेल्या व्यक्ती असतील त्या लहान मुलांना जेवण देताना, कारण ती काही लहान मुलं स्वतःचं स्वतः जेवतात असं नाही, तर त्यांना शेवटी कोणीतरी भरवणार असणार, तर ते खरोखर प्रेमाने भरवतात ना, ते बरोबर काळजी घेऊन भरवतात ना, ह्याकडे सुद्धा त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे ना याची, असे जे प्रशिक्षित लोक असतील त्यांनाच नेमण्याची गरज आहे. दुसरं असं आहे की ह्या ठिकाणी जे ज्याला आपण एक इन्फ्रास्ट्रक्चरल सिक्युरिटी म्हणतो, तर तशा प्रकारची सुद्धा व्यवस्था बरोबर आहे किंवा नाही. अनेक वेळेला एखाद्या जिन्यावरून मुलं पडणे किंवा काही खिडकीमध्ये चढून तिथून डोकावायला गेली आणखीन खाली पडणे, असे प्रकार होत असतात, तर ते होणार नाहीत यासाठी त्या ठिकाणी प्रॉपर गज आहेत ना, त्या ठिकाणी समजा जर जिने वगैरे असतील तर लहान मुलांना चढायला योग्य प्रकारे त्याच्यात सोय आहे किंवा नाही, किंवा तिथे कोणी त्यांच्या बरोबरीने असतं किंवा नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण इतकी लहान मुलं ही दुसऱ्याच्या ताब्यात देत असतो, तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं आढळून आलेलं आहे की अमक्या अमक्याचं मूल आहे, त्यांची मी मावशी आहे, त्यांचं मी काका आहे, त्यांचं मी अमुक कोणीतरी जवळचं आहे, असं सांगून त्या ठिकाणी कोणीतरी जर आलं तर खरोखर हे त्याच्या आईवडिलांनी पाठवलेले आहेत किंवा नाहीत याची जोपर्यंत आपण खात्री करत नाही तोपर्यंत त्यांच्या ताब्यामध्ये आपलं मूल देणं किंवा त्या जे कोणी असतील त्यांनी मूल देणं हे योग्य नाही.
अच्छा.
कारण शेवटी काय की कोणत्या उद्देशाने कोण त्या ठिकाणी येत आहे हे आपल्याला काही कळत नाही. जी अगदी लहान मुलं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे गुन्हे आपल्याला आढळून येतात, त्याच्यामध्ये लहान मुलांना वेगवेगळ्या कारणांसाठी पळवून नेणं हा प्रकार असू शकतो. त्या ठिकाणी लहान मुलांच्यावरती काही सेक्शुअल व्हायलन्स अशा प्रकारच्या घटना होऊ शकतात. त्या ठिकाणी असं आढळलेलं की लहान मुलांना नेऊन मुद्दाम त्यांना मेमिंग करणं, म्हणजे त्यांचं काहीतरी अपंग करणं आणि त्याचा उपयोग त्यांना भीक मागायला किंवा अशा काही गोष्टींसाठी करणं, तर अशा प्रकारच्या सुद्धा घटना आढळलेल्या दिसतात. तर ह्या सगळ्याचा विचार करून त्या ठिकाणी प्रॉपर CCTV कॅमेरे असणं, त्या ठिकाणी जे कोणी मुलं असतील त्यांच्या पालकांशी आपण सतत संपर्कात राहणं, काय गोष्टी झाल्यात काय नाही त्या त्यांना कळवणं, याची अतिशय आवश्यकता आहे.
किंवा मग ती संस्था रजिस्टर आहे की नाही,
संस्था रजिस्टर्ड पाहिजे. आणि नुसतं रजिस्टर्ड आहे म्हणून आपण त्या ठिकाणी न थांबता त्या ठिकाणी ह्या ज्या मूलभूत सोयी आहेत, त्या ठिकाणी साधी गोष्ट आहे की आता एखाद्या ठिकाणी पाणी प्यायला म्हणून माठ ठेवलेला असतो किंवा काही पाण्याची व्यवस्था केलेली असते, बऱ्याच वेळेला मुलं धावत पळत जातात आणखीन त्या माठामध्येच डोकावतात आणि असे काही घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तो मुलगा अचानक त्या माठामध्येच पडला आणि पडला तो डोक्याच्या बाजूनी पडल्यामुळे काही सेकंदामध्येच त्या मुलाचा दुःखद तिथे अंत झालेला होता. आणि नंतर ही काय जी घटना होती त्याच्यात काही आपण करू शकत नाही. किंवा आता ते जे ज्या ठिकाणी अशी काही शाळा किंवा काय प्रिमायसेस असेल तर त्या ठिकाणी एखादी गाडी असेल, तर आता एक प्रत्यक्ष अशी घटना घडलेली मी सांगतो की एक मूल त्या ठिकाणी खेळत असताना त्या गाडीमध्ये जाऊन बसलं.
अच्छा.
आणि गाडीत जाऊन बसल्यानंतर ती गाडी लॉक झाली किंवा काय कल्पना नाही, परंतु त्या मुलाला काही बाहेर येता येईना.
अच्छा.
आणि दुपारची उन्हाची वेळ होती, गरम हवा होत असेल आणि त्या मुलांनी खूप बाहेर यायचा प्रयत्न केला असावा, पण ते मूल बाहेर येऊ शकलं नाही.
अरे बापरे.
आणि मूल आतल्या आत गाडीमध्ये अडकून पडलं आणि काही नंतर तासानंतर जेव्हा कोणीतरी पाहायला गेलं त्यावेळेला ते मूल जिवंत नव्हतं.
अच्छा.
तर अशा प्रकारच्या घटना ह्या अनेक वेळेला रिपोर्टेड असतात, अनेक वेळेला कळवल्या जातात. तर त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टींनी आपली आपण काळजी घ्यायला पाहिजे की त्या ठिकाणी समजा जर एखादी बाल्कनी असेल तर बऱ्याच वेळेला बाल्कन्यांना काचा असतात आणि जर बाल्कनीमध्ये मूल गेलं आणि ती जर काच बंद झालेली असेल तर त्याला बाल्कनीतून आतमध्ये येणंसुद्धा अशक्य होऊन जातं. म्हणजे प्रत्येक मुलाच्या, कारण काय मुलांची मुवमेंट जी असते ती अतिशय स्विफ्ट असते, अतिशय पटकन मुलं कुठेतरी जातात, कुठेतरी चढून बसतात, कुठेतरी टेबलाच्या खाली जातात, कुठं काही करतात आणि त्यांना त्यातनं काय होईल याचं कल्पना नसते. आणि त्या क्षणामध्ये तो जर मुलगा आपल्या नजरेच्या आड गेला आणि जर त्याला तिथून परत येता आलं नाही तर काय होईल ते आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे मग तिथं पाण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवलं पाहिजे, त्या ठिकाणी बाल्कनी असेल त्या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे, खिडकी असेल तर त्या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे, दरवाजे असतील तर त्या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक क्षण मुलांच्यावरती लक्ष देणारा माणूस उपस्थित पाहिजे. माझ्याकडे 10 मुलं होती, माझ्याकडे 12 मुलं होती आणि म्हणून मी 2-3 मुलांकडे किंवा काही मुलांकडे लक्ष दिलं दुर्लक्ष केलं असं चालणार नाही, हे आपल्याला खात्री करायला पाहिजे.
म्हणजे थोडक्यात अगदी लहान जी मुलं असतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आणि त्या संस्था यांच्यात सुसंवाद असणं आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो.
सुसंवाद आहे आणि त्यांना प्रशिक्षणही पाहिजे. म्हणजे काय आहे की ह्या ज्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक गोष्टीतून नंतर आपण शिकून उपयोग नाही आहे.
अच्छा.
ह्या अशा गोष्टी होऊ शकतात याची जाणीव असणाऱ्या व्यक्ती जर तिथे असतील तरच त्या सावधपणे त्या लोकांच्याकडे किंवा त्या मुलांच्याकडे बघू शकतात आणि त्याचबरोबर त्या मुलामुलांच्यामध्ये सुद्धा भांडणं होतात.
हो ना.
म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते एवढं लहान मुलं हे काय भांडण करणार आहे, तर तसं नाही आहे. मूल जरी अगदी 1-1.5 वर्षाचं असलं तरी देखील तो त्या दुसऱ्या मुलाला न कळत देखील अतिशय घातक अशा प्रकारे मारू शकतं, काही त्याच्यामुळे अपाय होऊ शकतो,
इजा
पोहोचू शकते, कोणाचा डोळा जाऊ शकतो, काही होऊ शकतं. तर त्यासाठी त्या प्रत्येक मुलाच्या प्रत्येक मुवमेंटवरती बारकाईनी आपलं लक्ष राहील एवढीच मुलं तिथे ठेवली पाहिजेत. जे जास्ती मुलं एखाद्या ठिकाणी ठेवून ती सुरक्षित आहेत किंवा प्रसिद्ध संस्था आहे म्हणून ठेवून असं चालणार नाही, तर आपल्याला त्यांचा नंबरसुद्धा मर्यादितच ठेवायला पाहिजे.
नक्कीच. खूप चांगले असे मुद्दे तुम्ही सांगितलेत सर. पण मग मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तपासून बघायला हव्यात तेव्हा पालकांनी कशा प्रकारे त्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात किंवा काय प्रश्न विचारायला हवेत?
पालकांनी मी तर एक सजेस्ट करू इच्छेन की पालकांनी एकतर जी काही शाळेची मर्यादा असेल म्हणजे बघ 3 वर्षाच्या आधी मुलांना पाठवू नये किंवा काय असेल, तर त्याच्या आतल्या मुलांना पाठवण्याची घाई करू नये.
अच्छा.
जी काही त्यांना, कारण काय कसं असतं की प्रत्येक समजा 3 वर्षाचा मुलगा, 3.5 वर्षाचा मुलगा, त्या प्रत्येक 6-6 महिन्यामध्ये त्यांच्या समजेमध्ये सुद्धा खूप फरक पडतो.
खरं
म्हणजे तो तेवढं त्याला समज येते किंवा, तर त्या दृष्टीने जी काही शाळेची मर्यादा त्यांनी दिलेली असेल किंवा तुम्ही 1-3, 3.5 काय असेल त्या शाळेच्या मर्यादेच्या आधी तुम्ही शाळेत त्या मुलाला पाठवायची घाई करू नका. की तुम्हाला सोयीस्कर आहे किंवा तुम्हाला गैरसोयीचं आहे किंवा मला आता कुठेतरी दुसरीकडे जायचं आहे म्हणून मला मुलाला ठेवायचं आहे म्हणून ठेवायचं आहे असं होऊ देऊ नका. दुसरं असं आहे की आत्ता जसं सांगितलं तसं त्या ठिकाणची स्वच्छता, त्या ठिकाणचं टॉयलेट्स, त्या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या मावशी बरोबर आहेत किंवा कसं काय, त्यांना आणणारं नेणारं काही वाहन असेल तर त्या वाहनामध्ये काय प्रकारची सुरक्षा आहे, त्या ठिकाणी जेवण देणारे कोण आहेत, त्यांची स्वच्छता, आणि आत्ता ह्या बाकीच्या ज्या सांगितलेल्या सोयी म्हणजे जसं तर CCTV सोय आहे ना, त्या ठिकाणी कोणी जर व्हिजिटर म्हणून बाहेरचा आला तर त्याला आधी थोपवलं जातं ना, त्याचं खात्री केली जाते ना, आणि मगच त्या मुलाला त्यांच्या ताब्यात दिलं जातं ना, शक्यतो देऊच नाही परंतु जर देत असतील तर ते
ओळख
पटवून देत आहेत ना. ह्या सगळ्या गोष्टींची आपण एकदाच तपासणी करून चालणार नाही.
बऱ्याचदा असं होतं की काही प्रश्न विचारले की संस्थेकडून नीट उत्तर दिलं जात नाही किंवा म्हणजे तुम्ही अविश्वास दाखवताय का असंही म्हटलं जातं.
मला वाटतं असं आहे की शाळेच्या किंवा संस्थेच्या चालकांनी देखील यामध्ये जास्ती मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे आणि पालकांचा जो काही एक काळजीचा सूर असतो तर तो तुम्ही उगाचच चौकशा करताय अशा प्रकारे न समजता त्या चौकशी ही आवश्यक आहे. चौकशी त्यांनी केली तर आणि त्यातनं एखाद वेळेला आपल्याकडे काही गोष्ट जर कमी असेल तर आपण मान्य करावी आणि त्याप्रमाणे सुधारणा करू म्हणून त्यांना उत्तर द्यावं हे जास्त योग्य आहे.
खरं
कारण शेवटी काय आहे की दोघांची जबाबदारी त्या मुलाचं सुरक्षितता ही आहे, मग ते संस्था असो किंवा पालक असो. कोणालाच त्या समजा जर मुलाचं काही जर बरं वाईट झालं तर मग आपल्याला सगळे कायदेशीर त्याच्या पुढचे
सोपस्कार
करायची वेळ येते आणि कारणाशिवाय मग आपण म्हणतो की व मी एवढी संस्था चालवतो किंवा चालवते आणि माझ्यावरती निष्कारण अशा प्रकारची कारवाई झाली तर ते निष्कारण नसते, त्याच्यात तुमचं दुर्लक्ष असतं म्हणून झालेली असते.
खरं सर, जेव्हा मुलं 5 किंवा 6 वर्षाची होईपर्यंत घरी असतात तेव्हा ती लहान आहेत म्हणून त्यांच्याकडे अधिक काळजी घेतली जाते, पण जेव्हा 6 महिन्याचं मूल घराबाहेर राहायला लागतं तेव्हा ते पहिलीत गेल्यानंतर मोठं झालं आहे असंही बऱ्याच वेळा पालकांना वाटतं की आता ते समजदार झालं आहे, पण पहिली ते 4वीपर्यंतची मुलंसुद्धा अगदी निरागस असतात आणि मग त्यांच्या दृष्टीने एक वेगळी काळजी घ्यावी लागते, तर ती कोणती घ्यायला लागते?
आज आपण आता वर्तमानपत्रामध्ये वाचत असाल की अगदी दूरदूरच्या गावांमधल्या देखील एक व्हाइटनर नावाचं एक ड्रग असतो. आज हजारो लहान मुलं
अच्छा
की जी इयत्ता 4थीच्याही खालच्या वयातली आहेत असे हजारो मुलं ह्या व्हाइटनरच्या ॲडिक्शनमध्ये व्यसनामध्ये अडकलेली आहेत असं वर्तमानपत्रामध्ये आत्ताच मागच्या आठवड्यामध्येच मराठवाड्यातली औरंगाबादची बातमी होती ती आपण वाचली असेल. ती जरी औरंगाबादची असली तरी देखील बाकीच्या सर्व ठिकाणीसुद्धा त्याचा प्रचार प्रसार फार मोठ्या प्रमाणात आहे.
अच्छा.
त्यामुळे ड्रग्ज किंवा हे जे काही त्याला वेगवेगळी नावं दिलेली असतील, कदाचित त्याला काही व्हाइटनर म्हणत असतील किंवा आणखीन काही नावांनी त्याचा उल्लेख होत असेल, ही एक फार मोठी काळजी करण्यासारखी अशी गोष्ट आहे. तेव्हा या ड्रग्सपासून मुलं कुठल्याही प्रकारे संपर्कात येणार नाहीत आणि ती पूर्णपणे त्याच्यापासून मुक्त राहतील याच्यासाठी काळजी घेणं प्रत्येक पालकांनी गरजेचं आहे. ही समस्या फक्त झोपडपट्टीतल्या मुलांचीच आहे आणि आमची मुलं मात्र त्याचे नाही आहेत असं प्रत्येक पालकालाच वाटत असतं, परंतु ज्यावेळेला तो मुलगा व्यसनामध्ये अडकलेला आहे असं लक्षात येतं त्यावेळेलाच आपले डोळे उघडतात. त्यामुळे प्रत्येक पालकांना माझी ही विनंती राहील की तुम्ही डोळे उघडून आपलं बाल्य हे कुठल्याही प्रकारच्या व्यसनांमध्ये अडकत नाही आहे ना याकडे काळजी घ्या. दुसरी गोष्ट असं आहे की आता सध्या दुसरं एक ॲडिक्शनसारखंच म्हणजे हे जे डिजिटल किंवा ज्याला आपण यूट्यूब बघणे किंवा वेगवेगळे काही गेम्स व्हिडिओ गेम्स बघणे
समाज माध्यमं
जी आहेत तर हा देखील एक फार मोठ्या प्रमाणात ॲडिक्शनचा असाच प्रकार आहे आणि त्यालासुद्धा मी म्हणेन की थोड्याफार प्रमाणामध्ये पालक जबाबदार आहेत की आपणच त्यांना पहिल्यांदा प्रोत्साहन दिलेलं असतं आणि नंतर मग मुलं त्याच्यामध्ये अडकत जातात. तर त्या दृष्टीने मुलांना आता नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी जसं सांगितलं होतं की ह्या लहान मुलांनासुद्धा तुम्ही भरपूर खेळायच्या सोयी उपलब्ध करून द्या. बऱ्याच वेळेला काय होतं की एखादी सोसायटी असते, कॉम्प्लेक्स असतं, तर त्या ठिकाणी मुलं वेळ आहे म्हणून शाळेतून आल्यानंतर खेळत असतात, परंतु तसा जो खेळ आहे तो पुरेसा नाही आहे. कारण त्याच्यात काय होतं की मुलगा खेळतो कमी आणि भांडणं जास्ती किंवा आरडाओरडा जास्ती असे प्रकार होतात. त्यांना एखादा प्रशिक्षक ठेवा, चार प्रशिक्षक ठेवा, काय हरकत नाही. मोठी सोसायटी असेल आपण चार प्रशिक्षक ठेवा, कोणी फुटबॉल शिकवेल, कोणी क्रिकेट शिकवेल, कोणी अजून काही इतर शिकवेल, परंतु त्याच्यामधून मुलं शिकतात आणि त्या शिकल्यामुळे मुलांना काहीतरी दोन गोष्टी नवीन कळतात, त्यांचा वेळ चांगला जातो आणि योग्य त्यांना मार्गदर्शनही मिळतं.
अच्छा,
मुलांना खेळायला आवडतं हे खरंच आहे, परंतु नुसतं त्यांच्या त्यांच्यावरती ते सोपवण्यापेक्षा मी असं म्हणेन की प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना जर आपण खेळायला प्रोत्साहन दिलं तर त्याच्यामधून ते शिकतात पण आणि त्याचा त्यांना उपयोगही होतो.
अच्छा, कारण 6 ते 10 वयातली ही जी मुलं असतात ती पटकन कुणावर तरी विश्वास ठेवतात, किंवा एखाद्याने काही सांगितलं किंवा त्यांचे काही एक आदर्श निर्माण होत असतात, त्यांनी काही सांगितलं की ते खरं त्यांना वाटतं.
खरं नाही, त्याचं नक्कीच आहे की कसं आहे की ते एक शिकायचंच वय असतं, अतिशय इम्प्रेसिव्ह असं ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं हे वय असतं. आणि त्या वयामध्ये मुलांना जेवढं तुम्ही चांगल्या गोष्टी सांगा, इव्हन मी तर म्हणेन की आता आपण जसा उल्लेख केलात की संस्कारासाठी म्हणून, तर संस्कारांसाठी म्हणून तुम्ही असे मार्गदर्शक किंवा असे प्रशिक्षित असे कोणी महिला असतील, कोणी पुरुष असतील, त्यांना मुद्दाम बोलवा आणि त्यांच्याकडून त्यांना संस्कारासाठी म्हणून जसं पूर्वी साध्या गोष्टी असायच्या की श्लोक लोक म्हणून घ्यायचे, कोणी रामरक्षा म्हणून घ्यायचा, कोणी काही मनाचे श्लोक म्हणून घ्यायचे, गीता म्हणून घ्यायचे, ह्या गोष्टींचा फायदा मुलांच्यावरती पुढे जाऊन खूप होतो. आणि त्या दृष्टीने पालकांनी जागरूक राहून जर असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर त्याचा मुलांना फायदा होऊ शकतो.
नक्कीच,
मुलांच्यावरती नुसतंच त्यांना काही आपण मार्गदर्शन न करता नाही तुम्ही चांगलं व्हा चांगलं व्हा असं म्हणून मुलं चांगली होणार नाही आहेत. चांगलं व्हा म्हणजे नेमकं त्यांनी काय करायचं हे कोणीतरी त्यांना प्रशिक्षक त्या ठिकाणी असणं नेमणं ही पालकांची जबाबदारी आहे. प्रत्येक पालक काही त्याच्यात एक्सपर्ट असतो असं नाही, पण तो अशा प्रकारची मदत नक्कीच घेऊ शकतो. आणि ह्या सगळ्यालाच पैसे लागतात असं नाही, अनेक व्यक्ती तयार असतात की त्या गोष्टी सांगायला तयार असतात, कोणी गाणी म्हणून त्याला तयार असतात, कोणी नाच शिकवायला तयार असतात. ठीक आहे, कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तुम्हाला शक्य असेल तर पैसेही द्यायला काही हरकत नाही, परंतु पैसेच त्याला महत्त्वाचं आहे असं नाही.
सर, या मुद्द्यावर मला असं विचारावं असं वाटतं की ज्येष्ठ नागरिक याच्यात काय भूमिका त्यांची असू शकते.
ह्याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे, पण काय आहे की ज्येष्ठ नागरिकांना हा विश्वास देणं महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे काहीतरी देण्यासारखं आहे, आणि ते तुम्ही जर लहान मुलांच्या बरोबर शेअर केलं तर त्याचा दोघांनाही फायदा होऊ शकतो. किंबहुना आपण अगदी योग्य मुद्दा मांडलेला आहे की वेळ ही सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे ही ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं
दोघांच्याकडे
असते, परंतु त्यांचा समन्वय नाही आहे. आज ज्येष्ठ नागरिकांची समस्या फार मोठी आहे, त्यांना एकटेपणा येत असतो, त्यांना आपल्याला कोणी विचारत नाही असं वाटत असतं, त्यांना कोणी बोलत नसतं असं वाटत असतं. आणि लहान मुलांचं प्रॉब्लेम असं आहे की त्यांना आज दरवाज्याच्या आड बंद होऊन बसावं लागतं. आईवडील कुठेतरी गेलेले असतात, त्यामुळे ते येईपर्यंत त्यांना एकतर घराबाहेर तरी थांबायला लागतं, नाहीतर घरात बसून बंद करून स्वतःला टी व्ही पडवे किंवा काहीतरी खेळत असायला लागतं, ऑक्युपाय करायला लागतं.
म्हणजे जबरदस्ती आपण त्यांना ते एकटे पण देतो असं.
बरोबर, तर त्याच्यापेक्षा जर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं हे जर समन्वय करून त्याच्यासाठी अगदी एकालाच एक असं न करता, समजा एखाद्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक असले तर त्या ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबरीने 2-4 मुलं किंवा 2-4 ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर 4-5 मुलं असं जरी आपण काही करू शकलो तरी देखील मला वाटतं की ही समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण कमी करू शकू.
नक्कीच, कारण त्यांच्याकडे एवढा मोठा अनुभव असतो, इतक्या वर्षाचं ज्ञान असतं, आणि ते नक्कीच ते या मुलांना देऊ शकतात.
त्यांची समस्या एवढीच असते की ते मुलांच्या वेगाने पळू शकत नाहीत किंवा मुलांच्या वेगाप्रमाणे धावू शकत नाहीत, तेवढं त्यांना मात्र मर्यादा असते. परंतु मार्गदर्शक म्हणून त्यांचा जर उपयोग करून घेतला, त्यांच्या मदतीला कोणीतरी जर अजून एखादा तरुण किंवा तरुणी तिथे नेमली तर त्यांच्यावरती सुद्धा ते लक्ष देऊ शकतात आणि त्यांच्याकडनं काम चांगल्यापैकी करून घेऊ शकतात.
मंडळी, आज आपण बालकांची सुरक्षितता आणि शेजारी या विषयावर माजी पोलीस महासंचालक आणि प्रशासकीय न्यायाधिकरणाचे सदस्य प्रवीण दीक्षित यांच्याशी बातचीत केली. या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण पुढील सोमवारी ऐकू शकाल. बलसागर भारत हो या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुभाष इंजेवार.
विश्वात शोभुनी राहो.